आमचं बालपण इतिहास जमा झालं. घरातली करती माणसं दृष्ट लागून जावीत अगदी तशी निघून गेली. अंगणात खळे सरवायचा त्रास होतो म्हणून तिकडे फरशी घातली. तिथली फुलबाग गेली, आजी गेली, वडील गेले, नातेगोत्याचे पै पाहुणे परके झाले. पण या सगळ्यात हरितात्या कुठे गेले याची कोण चौकशी करणार? कधी कधी पाठीला डोळे फुटतात आणि त्यात फुटक्या कासांच्या तुकड्यांमध्ये खूप प्रतिबिंब लखलखावीत ना, अगदी तशी ही जिव्हाळ्याची दिवंगत माणसं दिसायला लागतात. जीवागदी एवढा एवढासा होतो. एखाद्या नव्या कोऱ्या छत्रीवर पडलेलं पावसाचं पाणी, एखाद्या उदबत्तीचा वास मनाला मागे घेऊन जातो आणि हरितात्यांचा आवाज घुमायला लागतो. होय, हरितात्या, या देवाघरच्या माणसानं आम्हाला खूप काही दिलं. सदैव इतिहासाचे पंख घातलेला हा माणूस आमच्यासारख्या लहान पोरांना घेऊन उडत उडत जायचा. खरे खोटे देव जाणे, पण क्षत्रिय कुलावतंश आणि समर्थांचं दर्शन मात्र घडवायचा. हरितात्यांनी आम्हाला कधीही पैशाचा खाऊ दिला नाही, पण प्रचंड अभिमान मात्र दिला. आमच्या चिमुकल्या मनगटांमध्ये कसल्या तरी जुमाच्या मनगट्या घातल्या त्याची जाणीव तेव्हा नव्हती, पण आज एखाद्या आघाताच्या क्षणी त्यांच्या अदृश्य वळ्या आजही दिसतात. आज एवढा काळ लोटून गेला तरी हरितात्यांची मात्र पावलो पावली आठवणी येत राहते.